आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार। लोकसभेची काल मंजुरी। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर। नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला। तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली। वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली, ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला। कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली। मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला, मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला। अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली। दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे। हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे। जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे। मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे। IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला। यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं। या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं। शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्यपदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ अमेरिकन महिला संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.